chinimandi.com podcast.
धनत्रयोदशीला कारखान्यांना साखर विक्री करू देणार नाही. ऊस थकबाकीचा मुद्दा आता चांगलाच तापत आहे. यासाठी शेतकरी संघटनेनं कारखान्यांविरोधात मोर्चा काढला आहे. भारतीय शेतकरी युनियन देखील ऊस शेतकऱ्यांबरोबर आहे. युनियननं म्हटलं आहे की जर शेतकऱ्यांची देणी लवकरात लवकर भागवली गेली नाहीत तर धनत्रयोदशीला साखर विक्री करू देणार नाही. जर आमची दिवाळी झाली नाही तर कारखानदारांचीही दिवाळी आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी युनियननं दिला आहे. जिल्ह्यातील फलौदा गावात युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र या आणि आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की आपल्याला आपली एकी मजबूत करणं आवश्यक आहे. ऊस थकबाकीसाठी आपण अजूनही लढू शकतो आणि न्यायही मिळवू शकतो. या बैठकीमध्ये जनरल सेक्रेटरी राजू अहलावत, पुरकाजी चेअरमन जहीर फारुकी, नवीन राठी, जिल्हाध्यक्ष धीरज लाटियान, मांगोराम त्यागी यांनी संघटनेच्या मजबूतीसाठी अपील केलं. ते म्हणाले की भारतीय शेतकरी युनियन एक अशी संघटना आहे की जी शेतकरी आणि मजूर यांच्यासाठी आवाज उठवत आहे. कारखानदार आपलं काम निभावून नेण्यासाठी शेतकऱ्यांच्यात फूट पाडण्याचं काम करत आहेत. दरम्यान उत्तम साखर कारखान्याचे जीएम पुष्कर मिश्रा म्हणाले, शेतकऱ्यांची 52 करोड रुपयांची जी थकबाकी होती त्यापैकी 22 करोड रुपये भागवले आहेत. दुसऱ्या टप्प्यात लवकर 11 करोड रुपये भागवले जातील आणि उर्वरित बाकी देखील लवकरात लवकर भागवण्यात येईल.